श्री अनंत कोठी ब्रह्मांड नायक योगीश्वरा ओम श्री अजान बाहवे लीलाधरा आपण साक्षात दत्तरूप आहात, आपण ब्रह्मरूप आहात, आपण शिवरूप आहात, आपण दयाघन करुणाकर आहात, आपण भक्तांची माऊली आहात, भक्तावर कृपा सावली धरण्यासाठी आपण नेहमी तत्पर असता, हे अक्कलकोट निवासी सर्व साक्षी परमेश्वरा आम्ही तुझे दास आहोत, अनन्य भावी भक्ती करण्याचे सामर्थ्य आम्हाला दे, तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही होऊ दे, फक्त तुझ्या अखंड स्मरण राहू दे।